ഓം രുദ്രസംഹിതയിൽ സൃഷ്ടിഖണ്ഡം പതിനോരാവത് അധ്യായം ആരംഭം. ഓം ഋഷയഭൂചു സൂതസൂത മഹാഭാഗ വ്യാസശിഷ്യ നമോസ്തുതേ സാവിതാദ്യാദ്ഭുതാ ശൈവ കഥാ പരമപാവനി തത്രാദ്ഭുതാ മഹാദിവ്യാ ലിംഗോത്പത്തി ശ്രുതാ ശുഭാ ശ്രുത്വാ യസ്യാഃ പ്രഭാവം ച ദുഃഖനാശോ ഭവേദിഹ ബ്രഹ്മനാരദ സംവാദം അനുസൃത്യദയാനിധേ ശിവാർച്ചന വിധിം ബ്രൂഹി യേന തുഷ്ടോ ഭവേത് ശിവഃ ബ്രാഹ്മണേ ക്ഷത്രിയൈർവൈശ്യൈഃ ശൂദ്രൈർവാ പൂജ്യതേ ശിവഃ കഥം കാര്യം ച തദ്ബ്രൂഹി യഥാ വ്യാസമുഖാശ്രുതം തച്ഛ്രുത്വാ വചനം തേഷാം ശർവദം ശ്രുതിസമ്മതം ഉവാച സകലം പ്രീത്യാ മുനിപ്രശ്നാനുസാരദഃ സൂത ഉവാച സാധുപൃഷ്ടം ഭവദ്ഭിശ്ച തദ്രഹസ്യം മുനീശ്വരാഃ തദഹം കഥയാം യദ്യ യഥാ ബുദ്ധി യഥാശ്രിതം ഭവദ്ഭിഃ പൃച്ഛ്യതേ തദ്വത് തത്തഥാ യാസേന വൈ പുരാ പൃഷ്ടം സനത്കുമാരായ തച്ഛ്രുതം ഹ്യുപമന്യുനാ തതോ വ്യാസേന വൈ ശ്രുത്വാ ശിവപൂജാദികം ച യത് മഹ്യം ച പാഠിതം തേന ലോകാനാം ഹിതകാമ്യയാം തച്ഛ്രുതം വൈ ചൈവ കൃഷ്ണേന ഹ്യുപമന്യോർമഹാത്മനഃ തദഹം കഥയിഷ്യാമി യഥാ ബ്രഹ്മാവദത് പുരാ ബ്രഹ്മോവാച ശൃണു നാരദ വക്ഷ്യാമി സംക്ഷേപാല്ലിംഗപൂജനം വക്തും വർഷതേനാപി ന ശക്യം വിസ്തരാന്മുനേ ഏവം തുശാങ്കരം രൂപം സുഖം സ്വച്ഛം സനാതനം പൂജയേത് പരയാ ഭക്ത്യാ സർവകാമഫലാപ്തയേ ദാരിദ്ര്യം രോഗദുഃഖം ച പീഡനം ശത്രുസംഭവം പാപം ചതുർവിധം താവത് യാവന്നാർച്ചയതേ ശിവം സംപൂജിതേ ശിവേ ദേവേ സർവദുഃഖം വിലീയതേ സമ്പദ്യതേ സുഖം സർവം പശ്ചാന്മുക്തിരവാപ്യതേ ഏ വൈ മാനുഷ്യമാശ്രിത്യ മുഖ്യം സന്താനതഃ സുഖം തേന പൂജ്യോ മഹാദേവഃ സർവകാര്യാർത്ഥ സാധകഃ ബ്രാഹ്മണാ ക്ഷത്രിയാ വൈശ്യാ ശൂദ്രാ ച വിധിവത്ക്രമാത് ശങ്കരാർച്ചാം പ്രകുർവന്തു സർവകാമാർത്ഥ സിദ്ധയേ പ്രാതഃകാലേ സമുത്ഥായ മുഹൂർത്തേ ബ്രഹ്മസംയഗേ ഗുരോശ്ച സ്മരണം കൃത്വാ ശംഭോ ചൈവ തഥാ പുനഃ തീർത്ഥാനാം സ്മരണം കൃത്വാ ധ്യാനം ചൈവ ഹരേരപി മമാപി നിർജരാണാം വൈ മുന്യാദീനാം തഥാ മുനേ തതസ്തോത്രം ശുഭം നാമ ഗൃഹീയാദ് വിധിപൂർവകം തദോത്ഥായ മലോത്സർഗം ദക്ഷിണസ്യാം ചരേ ദിശി ഏകാന്തേ തു വിധിം കുര്യാൻ മലോത്സർഗസ്യ യച്ഛ്രുതം തദേവ കഥയാമ്യദ്യ ശൃൺവാധായ മനോ മുനേ ശുദ്ധാമൃതം ദ്വിജോ ലിപ്യാത് പഞ്ചവാരം വിശുദ്ധയേ ക്ഷത്രിയശ്ച ചതുർവാരം വൈശ്യോ വരത്രയം തഥാ ശൂദ്രോ ദ്വിവാരം ച മൃതം ഗൃഹീയാദ്വിധിശുദ്ധയേ ഗുദേവാഥ സകൃലിംഗേ വാരമേകം പ്രയത്തതഃ ദശവാരം വാമഹസ്തേ സപ്തവാരം ദ്വയോസ്തഥാ പ്രത്യേകം പാദയോസ്താദ ത്രിവാരം കരയോഃ പുനഃ സ്ത്രീഭിശ്ച ശുദ്ധവത്കാര്യം മൃദാഗ്രഹണമുത്തമം അസ്തൗ പാദൌ ച പ്രക്ഷാല്യ പൂർവൻ മൃദമാഹരേത് ദന്തകാഷ്ടം ദദക്കുര്യാ സ്വവർണക്രമതോ നരഃ വിപ്രക്കുര്യാ ദന്തകാഷ്ടം ദ്വാദശാങ്കുലമാനദഃ ഏകാദശാങ്കുലം രാജാ വൈശ്യഃ കുര്യാദ് ദശാങ്കുലം ശൂദ്രോ നവാങ്കുലം കുര്യാദ് ഇതി മാനമിദം സ്മൃതം കാലദോഷം വിചാര്യൈവ മനുദൃഷ്ടം വിവർജയേത് ഷഷ്ട്യാദ്യാമാശ്ച നവമീ പ്രഥമസ്തം വ്രവേർദിനം തഥാ ശ്രാദ്ധദിനം ദാത നിഷിദ്ധം വ്രതധാവനേ സ്നാനം തു വിധിവത്കാര്യം തീർത്ഥാദിശുക്രമേണ തു ദേശകാലവിശേഷേന സ്നാനം കാര്യം സമന്ത്രകം ആചമ്യ പ്രഥമം തത്ര ധൗതവസ്ത്ര ധൗതവസ്ത്രേണ ചാധരേത് ഏകാന്തേ സുസ്ഥലേ സ്ഥിത്വാ സന്ധ്യാവിധിമഥാചരേത് യഥാ യോഗ്യം വിധിം കൃത്വാ പൂജാവിധിമഥാരഭേത് മനസ്തു സുസ്ഥിരം കൃത്വാ പൂജാഗാരം പ്രവിശ്യ ച പൂജാവിധിം സമാദായ സ്വാസനേ ഉപവിശ്യ വൈ ന്യാസാദികം വിധായാദൌ പൂജയേത് ക്രമചോഹരം പ്രഥമം ച ഗണാധീശം ദ്വാരപാലാം തഥൈവ ച ദിക്പാലാം ച സംപൂജ്യ പശ്ചാത് പീഠം പ്രകൽപ്പയേത് അഥവാഷ്ടദലം കൃത്വാ പൂജാദ്രവ്യം സമീപതഃ ഉപവിശ്യ തതസ്തത്ര ഉപവേശ്യ ശിവം പ്രഭും ആചമനത്രയം കൃത്വാ പ്രക്ഷാലിത പുനഃ കരൗ പ്രാണായാമത്രയം കൃത്വാ മധ്യേ ധ്യായേ ച ത്രയംബകം പഞ്ചവക്ത്രം ദശഭുജം ശുദ്ധസ്ഫടികസന്നിഭം സർവാഭരണ സംയുക്തം വ്യാഘ്രചർമോത്തരീയകം തസ്യ സാരൂപ്യതാം സ്മൃത്വാ ദഹേത് പാപം നരഃ സദാ ശിവം തത സമുത്ഥാപ്യ പൂജയേത് പരമേശ്വരം ദേഹശുദ്ധിം തത കൃത്വാ മൂലം മന്ത്രം ന്യധേത് ക്രമാത് സർവത്ര പ്രണവേനൈവ ഷഡംഗന്യാസമാചരേത് കൃത്വാ ഹൃദി പ്രയോഗം ച തതഃ പൂജാം സമാരഭേത് पाद्यार्घा च मनार्थम् च पात्राणि च प्रकल्पयेत्। स्थापेत् विविधान् कुम्भान्नवधीमान्यथा विधि दर्भैराच्छाद्यतैरेव संस्थाप्युभ्युक्ष्यवारिणा। तेषु च सर्वेषु क्षिपेत्तोऽयम् सुशीतलम्, प्रणवेन क्षिपेत्तेषु द्रव्यान्यालोक्य बुद्धिमान्। उषीरम् चन्दनम् चैव पाद्ये तु परिकल्पयेत्। जातीकम् कोलकर्पूर वटमूलतमालकम् चूर्णयित्वा यथान्यायम् क्षिपेत् आचमनीयके। एतत्सर्वेषु पात्रेषु दापये चन्दनान्विदम्। पार्श्वयोर्देव देवस्य नन्दीशम् तु समर्चयेत्। गन्धैः धूपैः तथा दीपैर्विविधैः पूजयेत् शिवम्। लिङ्गशुद्धिम् तथा कृत्वा मुदा युक्तो नरस्तदा यथोचितम् तु मन्त्रौघैः प्रणवादिर्नमोऽन्तकैः कल्पयेदासनम् स्वस्ति पद्मादि प्रणवेन तु। तस्मात् पूर्वदिशम् साक्षात् अणिमामयमक्षरम्, लघिमा दक्षिणम् चैव, महिमा पश्चिमम् तथा प्राप्तिश्चैवोत्तरम् पत्रम्, प्राकाम्यम् पावकस्य च। ईशित्वम् नैरुतम् पत्रम्, वशित्वम् वा युगोचरे, सर्वज्ञत्वम् तथैशान्यम्। कर्णिका सोम उच्यते, सोमस्याधस्तथा सूर्यस्तस्याधः पावकस्त्वयम्। धर्मादीन् अपि तस्याधो भवतः कल्पयेत्क्रमात्। अव्यक्तादिचतुर्दिक्षु सोमस्यान्ते गुणत्रयम्। सद्यो जातम् प्रवक्ष्यामीत्यावाह्य परमेश्वरम्। वामदेवेन मन्त्रेण तिष्ठे चैवासनोपरि, सान्निध्यम् रुद्रगायत्र्या अघोरेण निरोधयेत्। ईशानम् सर्वविद्यानाम् इति मन्त्रेण पूजयेत्। पाद्यम् आचमनीयम् च विधायार्घ्यम् प्रदापयेत्। स्थापेर्विधिना रुद्र गन्धचन्दनवारिणा। पञ्चगव्यविधानेन गृह्यपात्रेऽभिमन्त्र्य च प्रणवेनैव गव्येन स्नापयेत् पयसा च तम्। दध्ना च मधुना चैव तथा च इक्षुरथेन तु घृतेन तु यथा पूज्य सर्वकामहितावहम् पुण्यैर्द्रव्यैर्महादेवम् प्रणवेनाभिचेचयेत्। पवित्रजलभाण्डेषु मन्त्रैस्तोयम् क्षिपेत्ततः शुद्धीकृत्य यथा न्यायम् स्थितवस्त्रेण साधकः। तावद्दूरम् न कर्तव्यम् न यावच्चन्दनम् क्षिपेत्। तण्डुलैः सुन्दरैस्तत्र पूजयेत् शङ्करम् मुदा। कुशापामार्गकर्पूर जातिचम्पकपाटलैः करवीरैस्थितैश्चैव मल्लिकाकमलोत्पलैः अपूर्वपुष्पैर्विविधैश्चन्दनादि तथैव च। जलेन जलधाराम् च कल्पयेत् परमेश्वरे। पात्रे च विविधैर्देवम् स्नापये च महेश्वरम्। मन्त्रपूर्वम् प्रकर्तव्या पूजा सर्वफलप्रदा। मन्त्राम् च तुभ्यम् ताम् स्तात सर्वकामार्थसिद्धये। प्रवक्ष्यामी समासेन सावधानतया शृणु पाठ्यमानेन मन्त्रेण तथा वाङ्मयकेन च। रुद्रेण नीलरुद्रेण सुशुक्लेन शुभेन च, होतारेण तथा शीर्ष्णा शुभेनाथर्वणेन च, शान्त्यावाथ पुनः शान्त्या आरुणेनारुणेन च, अर्थाधीष्टेन साम्ना च तथा देवव्रतेन च, रथान्तरेण पुष्पेण सूक्तेन युक्तेन च, मृत्युञ्जयेन मन्त्रेण तथा पञ्चाक्षरेण च, जलधाराः सहस्रेण शतेनैकोत्तरेण वा कर्तव्या वेदमार्गेण नामभिर्वाथवा पुनः। ततश्चन्दनपुष्पादीरोपणीयम् शिवोपरि। दापये प्रणवेनैव मुखवासादिकम् तथा ततस्फटिकसङ्काशम् देवम् निष्कलमक्षयम्। कारणम् सर्वलोकानाम् सर्वलोकमयम् परम् ब्रह्मेन्द्रोपेन्द्रविष्मादीरपि देवैर् अगोचरम्। वेदविद्भिर्हि वेदान्ते त्वगोचरमिति स्मृतम्। आदिमध्यान्तरहितम् भेषजम् सर्वरोगिणाम् शिवतत्त्वमिति ख्यातम् शिवलिङ्गम् व्यवस्थितम्। प्रणवेनैव मन्त्रेण पूजयेल्लिङ्गमूर्धनी। धूपैर्दीपैः च नैवेदी स्ताम्बूलैः सुन्दरैस्तथा नीराजनेन रम्येन यथोक्तविधिना ददः। नमस्कारैस्तवैश्चानैर्मन्त्रैर्नानाविधैरपि अर्घ्यम् दत्त्वा तु पुष्पाणि पादयोः सुविकीर्य च। प्रणिपत्य च देवेशम् आत्मानाराधये शिवम्। हस्ते गृहीत्वा पुष्पाणि समुत्थाय कृताञ्जलिः प्रार्थयेत् पुनरीशानम् मन्त्रेनानेन शङ्करम्। अज्ञानाद्यदि वा ज्ञानाजपपूजादिकम् मया कृतम् ततस्तु सफलम् कृपया तव शङ्कर। पठित्वैवम् च पुष्पाणि शिवोपरि मुदान्यदेत्। स्वस्त्ययनम् दध कृत्वा ह्यासिशो विविधा सधा मार्जनम् तु दध कार्यम् शिवस्योपरि वै पुनः। नमस्कारम् तद क्षान्तिम् पुनराचमनाय च। अघोच्चारणमुच्चार्य नमस्कारं प्रकल्पयेत्। प्रार्थये च पुनस्तत्र सर्वभावसमन्वितः शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम इति सम्प्राति देवेशं सर्वसिद्धिप्रदायकं। पूजयेत् परया भक्त्या गलनादैर्विशेषतः नमस्कारं ददकृत्वा परिवारगरैः सह प्रहर्षमदुलं लब्ध्वा कार्यं कुर्यात् यथा सुखम्। एवं यः पूजयेत् नित्यं शिवभक्तिपरायणः तस्य वै सकला सिद्धिर्जायते तु पदे पदे। वाग्मी सजायते तस्य मनोभीष्टफलं ध्रुवं, रोगं दुःखं च शोकं च क्युद्वेगं कृत्रिमं तथा कौटिल्यं जगरं चैव। यद्यद्दुःखमुपस्थितं तद्दुःखं नाशयत्येव शिवः शिवकरः परः। कल्याणं जायते तस्य शुक्लपक्षे यथा शशी, वर्धते सद्गुणस्तत्र ध्रुवं शङ्करपूजनात् इति पूजाविधिः शम्भोः प्रोक्तस्ते मुनिसत्तम। अतः परं च शुश्रूषुः किं पृष्टासि च नारद। इति श्रीशिवमहापुराणे द्वितीयायां रुद्रसंहितायां प्रथमखण्डे सृष्ट्युपाख्याने शिवपूजाविधिवर्णनो नाम एकादशः। ओम् तत्सत्। ருதிரசம்ஹிதையில் சிருஷ்டிகண்டத்தில் பதினோராவது அத்தியாயம் பூர்த்தி. ஓம்.